Namaste, Yogi Jogis. Hello and welcome back to yet another exciting series of episodes. And today is Refreshing Wednesday. We are going to talk about management of time. So here, I'm going to talk about different skill sets that can actually help you to master time. These are 8 proven methods. So you can sit back, relax, and know that these methods are going to actually work for you. The first one is Eat That Frog technique. Learn to master time. This technique, popularized by the book Eat That Frog by Brian Tracy, suggests tackling your most challenging or important task first thing in the morning. By doing so, you set a positive tone for the day and avoid procrastination. सबसे difficult या सबसे important जो काम है उसको पहले कर लो, and उसके बाद देन आपका tension कम हो जाता है, and it is genuinely effective. ये बुक पढ़ने से पहले, बिकॉज मेरी इंजीनियरिंग से पहले जब मैं डिप्लोमा कर रही थी, आई रिमेम्बर दैट पॉइंट ऑफ टाइम मम्मी ने ये मुझे आइडिया बताई थी. बिकॉज मैं जब पढ़ने के लिए बैठती थी, बहुत से बार मैं ना आसान कॉन्सेप्ट्स जल्दी ले लेती थी, एंड उसके बाद फिर टाइम रखती थी मैं डिफिकल्ट चीज़ों के लिए. मगर क्या हो रहा था, सारे डिफिकल्ट चीज़ जब एक साथ आ जाते थे ना, तो थोड़ा टेंशन आता था. थोड़ा टेंशन आने की वजह से फिर रातों की नींद, दिन का चैन पूरा ख़राब. So my mom suggested me to do this. She used to tell me, every time you sit for the study, because obviously you're going to take a lot of breaks in between, and every time before you take a break, make sure that you complete the important one or the difficult task first, and then you go for the easy ones. Take a break, relax yourself, and then again when you're coming back, you take the first task that is going to be difficult one. Isse kya ho jata tha na, then there was miscellaneous cheeze ho rahi thi, and at the same time main बड़ा काम होने के बाद या सबसे डिफिकल्ट कॉन्सेप्ट स्टडी होने के बाद आपको एक रिलैक्सेशन रहता है कि हाँ आगे अभी आसान है. तो वो माइंड को एंगेज रखने में मदद करता है. ये पढ़ाई केस में जैसे है, वैसे ही काम केस में भी है. सो रिमेंबर दिस टेक्निक, उसका नाम है ईट दैट फ्रॉग टेक्निक. ओके, सेकेंड वन है पोमोडोरो. इसका नाम, टेक्निक का नाम ये पोमोडोरो ये टेक्निक है. सो इसमें क्या है, दिस इन्वॉल्व्स ब्रेकिंग योर वर्क इनटू इंटरवल्स, टिपिकली 25 मिनट्स लॉन्ग, सेपरेटेड बाय शॉर्ट ब्रेक्स. दिस मेथड कैन हेल्प मेंटेन फोकस एंड प्रोडक्टिविटी बाय वर्किंग इन शॉर्ट बर्स्ट्स. सो जैसे मैंने बोला कि पढ़ाई के लिए बैठते वक्त आप एकदम कंटिन्यूसली 3 घंटा 2 घंटा ऐसे बैठने से अच्छा है आप स्लॉट्स डिसाइड करो. जैसे इन्होंने 25 मिनट्स का बोला है, मैं 30 मिनट्स का रखती थी. 30 मिनट्स का एक स्लॉट रखो, उसमें आपका जो भी काम है वो खत्म करो. 30 मिनट्स के बाद आपको पता है आपको थोड़ा सा ब्रेक लेना है, एक 5-10 मिनट का, अगेन देन यूर कमिंग बैक. इससे क्या हो जाता है ना, हमारा माइंड कहीं ना कहीं रिफ्रेश हो जाता है. छोटा 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 ब्रेक्स रहता है या काम का जो हम लोगों को इंटरवल्स पता रहते हैं, इससे हम लोगों को डर नहीं लगता, ओ माई गॉड बहुत ज़्यादा करना है. जब हम लोगों को पढ़ाई करनी है 2 घंटे या 3 घंटे एक साथ, तो वो कहीं ना कहीं डिफिकल्ट हो जाता है, डर लगता है. एंड जो चीज़ें आगे होने वाली है उसके बारे में हम लोग बहुत ज़्यादा सोचने लग जाते हैं. इसकी वजह से जो इम्पॉर्टेंट चीज़ें हैं वो छूट जाती है. दैट शुडंट हैपन. एंड आई वुड से दिस विद गारंटी, बिकॉज बस जिसने डिप्लोमा किया है, डिग्री की है, पोस्ट ग्रेजुएशन 2 बार हुआ है जिसका, वो इंसान तो आपको ठीक से बता ही सकता है इसके बारे में. पढ़ाई केस में तो मैंने बहुत अच्छी तरह से यूज़ किया. एंड एट द सेम टाइम व्हेन आई एम वर्किंग फॉर पेविंग आल्सो आई डू दैट. आई मेक श्योर दैट आई कंप्लीट दैट पीपीटी, और इफ आई हैव टू क्रिएट एनी इम्पॉर्टेंट प्रेजेंटेशन फॉर माई क्लाइंट्स, आई मेक श्योर दैट आई सेट माई सेल्फ इन टू सम टाइम फ्रेम. एंड आफ्टर दैट टाइम फ्रेम आई जस्ट गो एन्जॉय, रिलैक्स, थोड़ा सा पानी वानी पी लिया, जूस वूस ले लिया, बातें कर ली, हमशिका के साथ खेल लिया. ये होने के बाद अगेन आई स्विच बैक myself टू वर्क. दीज ब्रेक्स रियली हेल्प मी, एंड एट द सेम टाइम आई कैन जस्ट स्पेंड क्वालिटी टाइम विद पीपल अराउंड मी. ओके, गोइंग फॉर द थर्ड कॉन्सेप्ट, एंड दैट इज टाइम ब्लॉकिंग. सो दिस इन द एटॉमिक हैबिट्स, दिस इज अमेजिंग बुक. मैं उसमें से ये कॉन्सेप्ट आपको बता रही हूँ, मगर आई टेल यू जेन्युइनली पूरी किताब पढ़ो, बहुत अच्छी है, विच इज रिटन बाय जेम्स क्लियर. So time blocking is emphasized as a way to schedule specific blocks of time for different tasks or activities throughout the day. This technique helps minimize distractions and ensures dedicated time for important tasks. So time block karna, ye cheez bhi maine probably in my 9th class, because 8 tak aap jab padhai karte ho to usme kafi baar aap uthte ho, baithte ho, khel kood mein padhai ho jati hai 8 tak. हमारे वक्त एटलीस्ट आई कैन से फॉर 90s जनरेशन, हमारे लिए 10th यानी कि बहुत डेंजर टाइम रहता था। सारे रिलेटिव, सारे पेरेंट्स के फ्रेंड्स, आजू बाजू के नेबर्स, उनको टेंशन ज्यादा होती थी हम लोगों से। तो हम लोग अगर 10th दे रहे तो ऐसा लगता था मुझे मेरे सारे आजू बाजू के लोग भी 10th देने वाले हैं, इतना डिफिकल्ट टाइम रहता था। सो ये टेक्निक मुझे मेरी मॉम ने बताई थी टाइम ब्लॉकिंग की। तो इसमें बेसिकली आप सेट करते हो कि इतने टाइम के लिए आप ये चीज करने वाले हो एंड नथिंग एल्स इज गोइंग टू डिस्टर्ब यू। ऑब्वियसली हमारे वक्त मोबाइल वगैरह कुछ नहीं था, होकर हमारे पास रेडियो होता था गाने सुनने के लिए, तो हम लोग थोड़ा सा रेडियो का इस्तेमाल करते थे। बट टाइम ब्लॉक करना बहुत इंपॉर्टेंट है, ये बहुत अच्छी टेक्निक है। आज के दौर पे अगर मैं बोलूँ तो हम लोगों के पास बहुत डिस्टर्बिंग चीज़ें हैं, हमारा मोबाइल ही एक बड़ा चीज़ है उसमें, बिकॉज नोटिफिकेशंस आते हैं, किसी का कॉल आ गया, किसी का मैसेज आ गया, किसी ऐप पे शॉपिंग के नोटिफिकेशंस आ गए, या आपके दोस्त लोगों के, फ्रेंड्स के, लवर्स के, गर्लफ्रेंड्स के, बॉयफ्रेंड्स के, किसी के भी मैसेजेस आ गए, हस्बैंड के मेरे लिए इन माई केस। सो अगर आपको मैसेजेस आते हैं आप डिस्टर्ब हो जाते हो, क्योंकि देन यू स्टार्ट पुटिंग दैट एफर्ट आई वुड से इन दैट पर्टिकुलर कन्वर्सेशन या उस एक्टिविटी के लिए। सो जब आप टाइम ब्लॉक करते हो, आई रिमेंबर अगेन आई एम गोइंग टू गिव एग्जाम्पल ड्यूरिंग माई कॉलेज टाइम, बिकॉज उस टाइम पे मैं बहुत ज्यादा रिगरसली ये मेथड यूज करती थी। खैर अभी यूज नहीं कर पाते हम लोग इतनी अच्छी तरह से, बिकॉज यू हैव अदर रिस्पॉन्सिबिलिटीज टू लुक आफ्टर। बट इवन नाउ इफ आई हैव टू सी, इफ आई हैव टू रिकॉर्ड अ वीडियो और इफ आई हैव टू रिकॉर्ड अ पॉडकास्ट, इफ आई हैव टू सिट फॉर अ मीटिंग, आई हैव टू ब्लॉक माई टाइम। बट आई वुड से दिस इज वेरी यूजफुल फॉर एवरीबडी, स्पेशली फॉर स्टूडेंट्स, दे कैन डू इट वेरी नाइसली, बिकॉज एवरीबडी एल्स इज ऑल्सो लाइक ओके that person is studying, so you shouldn't be disturbing. So you can use this method. During my college days, I used to not get up for an hour or 1.5 hours. I used to not get up from a place. Exams ke dauran, okay? I'm not saying about every day. Every day itna rigorously study to nahi hota tha, because if I have to travel every day to college for 1.5 hours jane ke liye, aane ke liye, to 12-13 ghante ke baad aap mein thoda bhi itna mujh mein to nahi rehta tha stamina ki main aakar wapas ghar pe padu. तो सिर्फ एग्जाम से कुछ टाइम पहले हम लोगों को पढ़ाई करनी पड़ती थी, एंड आई रिमेंबर व्हेन आई यूज टू डू दैट, आई यूज टू ब्लॉक माय टाइम एंड इट वाज यूजफुल। जब आप ब्लॉक करते हो ना टाइम, तो कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है मन को ये पता रहता है कि अरे हाँ आधे घंटे का ब्रेक मिलने वाला है, जिसमें आप अच्छे से खाना खा सकते हो, म्यूजिक सुन सकते हो, नाच सकते हो, गा सकते हो, खेल सकते हो। तो 1.5 घंटा अच्छी तरह से पढ़ाई कर लो, 15-20 मिनट अच्छे से एंजॉय कर लो, एंड वापस यू कैन गो बैक एंड स्टडी। ओके, द नेक्स्ट वन विच इज द फोर्थ पॉइंट, एंड दैट इज द 2-मिनट रूल। ओके, ये भी ऑटोमिक हैबिट से है। ये रूल क्या सजेस्ट करता है, दैट इफ अ टास्क कैन बी कम्प्लीटेड इन 2 मिनट्स और लेस, यू शुड डू इट इमीडिएटली। दिस टेक्निक प्रिवेंट स्मॉल टास्क फ्रॉम पाइलिंग अप एंड बिकमिंग ओवरवेलमिंग। आई होप ये बहुत क्लियर है। मेरी मॉमी ये हमेशा बोलते थे। नाउ आई एम गोइंग टू से इट इन मराठी, बिकॉज ये बहुत रिलेटेबल लगेगा। जर ते लगेच होऊ शकतं तर कशासाठी तू किटकिट करायला लावतेस, कर ना ते लगेच कशासाठी, म्हणजे कर ते आत्ताच्या आत्ता। मग माझे पुस्तकं व्यवस्थित ठेवायचे असतील तर ते मी ठेवायला पाहिजे, किंवा मी सॉक्स जर काढले स्कूलवरून आल्यानंतर आणि ते मला ठेवावेच लागणार आहेत, म्हणजे आय हॅव टू पुट इट इदर फॉर वॉशिंग ऑर आय हॅव टू कीप इट इन टू माय शूज, देन डू इट राईट नाउ, वाय वेस्ट टाईम। सो दॅट वॉज वॉट माय मॉम यूज टू से। कितीतरी कॉन्सेप्ट जेव्हा मी डिस्कस करते आजच्या पॉडकास्टमध्ये, तुम्हाला लक्षात येतील की आपले पेरेंट्स ऑलरेडी सांगतात, यांची नावं फक्त आत्ता कळतायत आपल्याला, त्याच्यामुळे जर तुम्हाला 2 मिनिटं लागतात मॅगी सोडून, ओके, मॅगी इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ, आणि ती 2 मिनिटात बनतही नाही, त्याच्यामुळे प्लीजच बाकी सगळे कामं जे 2 मिनिटात होणार आहेत ते करा, ते खूप गरजेचं आहे। ओके, आता मी फिफ्थ पॉइंट विषयी बोलणार आहे, आणि हे आहे इसेनहॉवर मॅट्रिक्स। सो हे पॉप्युलराइज झालं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ह्या पर्टिक्युलर बुक म्हणून, आणि त्याच्यातलं मी हे कॉन्सेप्ट सांगते। सो दिस बेसिकली कॅटेगराइजेस टास्क बेस्ड ऑन द अर्जन्सी अँड इम्पॉर्टन्स इन टू 4 क्वाड्रंट्स, इम्पॉर्टंट अँड अर्जंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, urgent but not important and neither important nor urgent. This technique helps prioritizing tasks effectively. हे माझ्या स्कूलच्या नोटबुक आम्हाला भेटायचे आमच्या स्कूलचे, तर त्याच्या मागे हे राहायचं, म्हणजे चार ब्लॉक्स आणि चार ब्लॉक्सला हे नावं, हे मी एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये पण बोलली होती आणि हे जेन्युइनली खूप इफेक्टिव्ह आहे. आपलं वय जसं जसं वाढतं ना आपल्याला तसं तसं हे कॉन्सेप्ट ऍक्च्युली रिलेटेबल वाटतात. आणि चार कॉलम्स करायचे आणि पहिल्या कॉलममध्ये इम्पॉर्टंट आणि अर्जंट, म्हणजे इम्पॉर्टंट पण आहे गरजेचं पण आहे आणि ते आपल्याला त्वरित केलं पाहिजे असा कॉन्सेप्ट पहिल्या ब्लॉकमध्ये येणार. सेकंडमध्ये तुमचं येतं की ते तुम्हाला, एक मिनटं मी सांगते, चुकायला नको. माझा एक छोटासा ब्रेक झाला यामध्ये कारण माझी मुलगी रडायला लागली होती, सो आय हॅड टू गो अँड सी हर. ओके, नाव आय एम बॅक. आणि त्याच्यात आहे इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही आहे, म्हणजे ते गरजेचं आहे पण लवकर नाही केलं, इमर्जन्सी काही नाही आहे, आपण वेळ घेऊ शकतो. तिसरा जो क्वाड्रंटमध्ये ते येतं की अर्जंट आहे, म्हणजे लवकरात लवकर केलं पाहिजे पण ते इतकं महत्वाचं नाही आहे. आणि चौथ्या ह्याच्यात येतं अर्जंट पण नाही आहे आणि इम्पॉर्टंट पण नाही, म्हणजे महत्वाचं पण नाही आहे. मग तुम्हाला जेव्हा कधी काम करायचं असेल या चार क्वाड्रंट्सपैकी कुठल्या क्वाड्रंटमध्ये आपलं काम बसतं ते बघा, त्यानुसार काम करा. सोपं आहे की नाही? आता सहावं आहे बॅचिंग. सो दिस इन्वॉल्व्स ग्रुपिंग सिमिलर टास्क टुगेदर अँड कम्प्लिटिंग देम कॉन्जिगेटिव्हली. दिस टेक्निक मेन्शन्ड इन वेरियस प्रोडक्टिव्ह बुक्स इन्क्लुडिंग द पॉवर ऑफ नाव. Okay, reduces context switching and increases efficiency. म्हणजे काय तर ज्यांचं नैसर्गिकता सारखी आहे असे कामं एकत्र आणायचे त्यांना बॅचमध्ये करायचं, बॅचमध्ये बनवायचं आणि त्या पूर्ण बॅचला एकत्र कम्प्लीट करायचं, त्याने आपली एफिशियन्सी वाढते. ठीक आहे, आणि काम पटकन संपतं, त्यामुळे आपण पटापटा दुसऱ्या बॅचेस कम्प्लीट करू शकतो. म्हणजे आपण त्या टास्कला, जसं एक व्हिडिओ गेम मध्ये नसतो का, एक माणूस असतो त्याचं एक टार्गेट असतं, त्याला ते टार्गेट हिट करायचं असतं, तसंतलं समजा स्वतःचे कामांना तुम्ही त्या ब्लॉकला बनवलंय, त्या पर्टिक्युलर ब्लॉकला तुम्ही कम्प्लीट केलं म्हणजे ते एक टार्गेट कम्प्लीट झालं, देन यू स्विच टू नेक्स्ट टार्गेट. ओके, आता सातवं, द पॉवर ऑफ नाव. वाईल द पॉवर ऑफ नाव फोकस इज मोर ऑन माइंडफुलनेस अँड बिंग प्रेझेंट, इट्स प्रिन्सिपल्स कॅन बी अप्लाईड टू टाइम मॅनेजमेंट बाय एम्फसायझिंग द इम्पॉर्टन्स ऑफ फोकसिंग ऑन द प्रेझेंट मुमेंट अँड अवॉइडिंग अननेसेसरी वरी अबाउट द पास्ट ऑर फ्युचर विच कॅन लीड टू बेटर कॉन्सन्ट्रेशन अँड प्रोडक्टिव्हिटी. मी म्हणजे काय वाचलं ते कळालंच असेल तुम्हाला. आणि हा कॉन्सेप्ट मला सांगितला गेला होता by one of the entrepreneurs and I was working there as a content writer. And I remember when I was working there as a content writer and editor, this particular person had told us about mindfulness, about being present at the moment. आपण ना बहुतांश वेळी आपल्या आयुष्यात ना आपल्या पास्टविषयी रिग्रेट करत असतो, आपल्या फ्युचरविषयी प्लॅन करत असतो, पण आजच्या मुमेंटचा, आत्ताच्या मुमेंटचा काय, त्याला आपण एन्जॉय करत नाही, त्याला आपण स्क्रोलिंग मध्ये एन्जॉय करतो म्हणजे मोबाईल थ्रू. तर असं न करता जिथं आहोत, जेव्हा आहोत, जितक्या वेळ आहोत, ज्याच्यासाठी आहोत, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर विचार करायचे आणि त्या पर्टिक्युलर मोमेंटला एन्जॉय करायचं आणि जेन्युइनली करा. बघा, पास्ट आपण कोणी बदलवू शकतो का? नाही. कितीही डोकं पटलं तरी आपल्याला माहिती आहे जे आहे ते हे आहे. तर ते पास्टवर कितीही रडारड केली किंवा कितीही आपण बोललो की असं नाही असं केलं असतं, असं नाही असं व्हायला पाहिजे होतं, ते काही बदलणार नाही आहे. त्यामुळे पास्टविषयी विचार करू नका, जास्त फ्युचरविषयी प्लॅनही करू नका. कारण मी आधीही पॉडकास्ट एपिसोड्समध्ये सांगितलेलं आहे, आपल्या हातात बहुतांश वेळी गोष्टी नाही आहेत. भविष्याच्या काय, वर्तमानच्या काय, आपल्याकडे आपल्या आयुष्यात सगळं आपण डिझाईन केल्यानुसार होणार नाही आहे. त्यामुळे खूप प्लॅन केलं, खूप प्रोसेस सेट करण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. आणि मग धक्का लागेल, निराशा होईल, असं काही होण्यापेक्षा थोडंसं स्वतःला अडॅप्टेबिलिटीमध्ये ठेवा आणि मुमेंटला एन्जॉय करा. बघा, जे लोक आपल्याजवळ आत्ता आहेत ते कदाचित उद्या नसणार आहेत, जो अपॉर्च्युनिटी आज आहे ती कदाचित उद्या दुसऱ्याकडे असेल. तर जेव्हा आपल्याला माहिती आहे की काहीच कॉन्स्टंट नाही आहे, जे आहे त्याच्यात का नाही एन्जॉय करायला पाहिजे, राईट? त्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट तुम्हाला जेव्हा कधी असं वाटेल ना की अरे निवांत बसू आणि फ्युचर आणि पास्ट विषयी विचार करू, ते खूप सुंदर वाटतं, पण ते करू नका असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आठवा पॉइंट, time audit. This technique involves periodically tracking how you spend your time to identify inefficiencies and areas for improvement. By analyzing where your time goes, you can make adjustments to your schedule and prioritize tasks more effectively. Again, what I've explained in the last concept, the same thing in a detailed manner, I would say. See, I'm not trying to make the podcast episode boring for you guys. It is only that I want the best to happen in your life. Because I understand one thing. Yes, we have got one life we want to enjoy. Everybody's definition of enjoyment is also different. But when you sit down, you shouldn't regret. That is what I understand. If you sit down and regret, if you complain about your life, boss, you are really going wrong. First. Second, no matter how much you complain, if you cannot change, it is of no use. Then it moves us to the third step, that what you have today, just enjoy that. And wherever it is possible, make sure that you take your decisions mindfully. You are there. Like I told in the last podcast episode, if you are hungry, if you're angry, if you're tired, if you're alone, please do not make any decisions. And that is what I'm trying to tell. Every podcast that I try to bring is only to help you make your life better. I might, sometimes you might be feeling that, oh my God, Yogeshwini is speaking so seriously. I'm not speaking seriously. I'm just trying to get the facts and the real things in front of you. Now, it is obviously, it is your decision how you are going to take things. But I feel that every moment, even if you want to, like if I have to play with my daughter, it doesn't matter what is there with me in my hand. Even if there's the most important client, I'm telling this genuinely, if I have the most important client and my daughter wants me, I would always put my daughter as the first priority, and she comes into the first quadrant, urgent and important. I'm going to pay attention to her. That does not mean that I do not love to work, or I would go extra mile. I can wait for her, I can make sure that I'm there for her, and when she is asleep, I will sacrifice my sleep and get my client's work also done, because I know I love working, I love what I do. And if I love my work, I will have to sacrifice that day also. I told in one of the podcast episodes, if you are the one you want to run the show, you will have to sacrifice on your end, and I'm okay doing that. So these particular episodes are the fragments that I'm trying to get. The sense is, you shouldn't regret. That's it. Okay. Time audit mein maine jaise bola aapko, make sure ki aap analyze karo, aap jo time aapka ja raha hai ya jaane wala hai, usme aap kya kaam kar rahe ho, kitna waste aapka time hua hai. Aur jo jo cheeze aapko identify ho rahi hai ki wo inefficient ho rahi hai, ya fir wo cheeze aapko actually peeche khinch rahi hai, to kaise unko reduce kar sakte ho aur aapki efficiency bada sakte ho, ye sab cheezon ko aap analyze karo, uske hisab se aap priorities decide karo aapke task ke, aur fir aapke kaamon ko complete karo. I hope this was the last point, and you were able to relate to my podcast episode. If you were, please share this particular podcast episode with your friends and family. Until the next time, this is me signing off. Love and peace. Jai Hind.